विविध भारती पुणे स्वाती महाळंक सादर करीत आहे पुणे वृत्तांत. पुण्यात पुराचं पाणी शिरणाऱ्या भागात सीसीटीव्ही आणि पाऊस मोजणी यंत्र बसवली जातील असं पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. पुराच्या धोक्याविषयी नागरिकांना जागरूक करण्यासाठी अन्य यंत्रणांची देखील मदत घेतली जाईल असं ते म्हणाले. पाणी शिरलेल्या भागात स्वच्छतेची कामं सुरू आहेत. अन्य क्षेत्रीय कार्यालयांमधून अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध करून दिल्याचं डॉ भोसले यांनी सांगितलं. पुण्यात दोन दिवसांपूर्वी आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुळा मुठा नदीकडेला पूररेषेच्या आत असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करावी तसंच नव्यानं परवानगी नाकारावी अशी मागणी विविध सामाजिक आणि स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. नदी सुधार योजनेच्या अर्धवट कामांमुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली असून त्यामुळे देखील पुराचा धोका वाढत असल्याचं निरीक्षण तज्ञांनी नोंदवलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका लवकरच हरित शहर कृती आराखडा तयार करणार आहे. यामध्ये पर्यावरणीय शाश्वततेसाठी आवश्यक गोष्टींचा तपशील असणार आहे. या उपक्रमात अपेक्स या ऑनलाईन सॉफ्टवेअर साधनाचा वापर करून हरित शहर मूल्यांकनातील निष्कर्ष प्राप्त केले जातील. हे सॉफ्टवेअर कार्बन आणि ऊर्जा बचत खर्च यासारख्या प्रमुख निर्देशांकावर आधारित हरित शहर कृती ओळखण्यात त्याचं मूल्यांकन आणि प्राधान्य देण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे. या उपक्रमामुळे शाश्वत उपायांची अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं पिंपरी चिंचवड शहराच्या वाटचालीला गती मिळणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका आणि राज्यसभा सदस्य सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं जाणार असल्याची घोषणा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ रोहित टिळक यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीदिनी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनामध्ये आयोजित एका सोहळ्यात सुधा मूर्ती यांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. मूर्ती यांनी ग्रामीण भागातील विकास तसंच साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगानं त्यांनी मानवी आणि सामाजिक विकासासाठी महत्वाची भूमिका बजावली. या पार्श्वभूमीवर सुधा मूर्ती यांची या पुरस्कारासाठी एकमतानं निवड करण्यात आल्याचं टिळक यांनी सांगितलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा या शीर्षकाखाली विशेष व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचं आयोजन काल करण्यात आलं होतं. प्रमुख वक्ते विश्वकर्मा तंत्रज्ञान संस्थेचे माजी अधिष्ठाता प्राध्यापक डॉ मकरंद उपकारे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे मंत्र सांगितले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणं त्यांच्या जीवनात सुसंवाद आणि सामाजिक कौशल्य विकसित करून त्यांना सर्वांगीण अधिक सक्षम बनवण्याचा उद्देश असून त्यासाठी विविध सत्रांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ महानंद माने यांनी दिली आहे. पुणे रेल्वे विभागातील दौंड स्थानकात तांत्रिक दुरुस्तीसाठी 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 20 हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या इतर मार्गानं वळवण्यात आल्या आहेत. या दरम्यान दौंड इंदूर एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावेल आणि पुण्यातूनच सुटेल. पुणे सिकंदराबाद, पुणे सोलापूर, पुणे बारामती, पुणे दौंड पॅसेंजर, सोलापूर दौंड, हडपसर सोलापूर, अमरावती पुणे, पुणे हरंगुळ या आणि इतर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्तालयाच्या अंतर्गत कार्यरत पदं आणि काळानुरूप नवीन पदं निर्माण करून विभागाच्या पुनर्रचनेबाबतचा प्रस्ताव त्वरित दाखल करण्याच्या सूचना कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा यांनी दिल्या आहेत. कृषी सचिव पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर व्ही राधा आज पुण्यात प्रथमच आल्या होत्या. त्यानंतर कृषी विभागाच्या आस्थापना विभागाचा त्यांनी आढावा घेतला त्यावेळी त्या बोलत होत्या. पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील कदम वाकवस्ती इथं अनधिकृतरित्या कीटकनाशकं खरेदी विक्री व्यवसाय आणि साठा केल्याचं समजल्यावरून पुणे कृषी विभागानं सापळा रचून धडक कारवाई केली. या प्रकरणी दोन्ही कारभोर पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. अवैध कीटकनाशकांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. पुणे शहरात पावसामुळे जागोजागी पाणी साचून जलजन्य आजार वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुलं आणि ज्येष्ठांना या आजारांचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि पावसाच्या सरी अधूनमधून पडत होत्या. उद्याही असंच हवामान राहील आणि घाटमाथावर मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.